नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अगदी तुम्हाला आवडेल अशी कविता शिकणार आहोत, जी तुम्हाला लहानपणीपासून त्या गाडीचं नाव किंवा त्या गाडीचे गाणे आपण लहानपणीपासून शिकत आलेलो आहोत, म्हणत आलेलो आहोत, बालगीत म्हणत आलेलो आहोत, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात, तिसरीच्या पाठ्यपुस्तकात मराठी या विषयामध्ये इंजिन दादा ही कविता दिलेली आहे. आता इंजिन दादा म्हणजे काय? झुकझुक गाडी, तुमच्या लहानपणीची झुकझुक गाडी, तिचीच कविता आज आपल्याला पाहायची आहे. की ती कशाप्रकारे काय करते, चालते कशी, ती थांबते कशी, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इंजिन दादा या कवितेमध्ये दिलेल्या आहेत. पहा, इंजिन दादा काय करता, इंजिन दादा काय करता, डबे मी जोडतो तुम्हाला नेतो गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता, पाणी मी पितो वाफ मी सोडतो गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता, कोळसा मी खातो धूर मी सोडतो गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता, हिरवे निशान बघतो चालायला लागतो गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता, शिटी मी फुंकतो गर्दी हटवतो गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा काय करता, लाल निशान बघतो उभा मी राहतो गावाला जातो नव्या नव्या. इतकी सुंदर कविता तुम्हाला दिलेली आहे की इंजिन दादा काय काय करतात, ते कुठे जातात, कसे थांबतात, कसे चालतात, हे सगळं तुम्हाला या कवितेमध्ये दिलेलं आहे. इंजिन दादा काय करता जेव्हा त्यांना विचारलं जातं, तेव्हा ते म्हणतात डबे मी जोडतो तुम्हाला नेतो गावाला जातो नव्या नव्या. कारण इंजिन दादा म्हणजेच रेल्वे ही अशी आहे जी डब्याला डबे जोडलेली आणि भली मोठी अशी गाडी असते. सर्वात मोठी गाडी म्हणजे इंजिन दादा म्हणजेच रेल्वे. ती काय करते तर डबे जोडते, एकमेकांना डबे जोडलेले असतात आणि ती गावाला घेऊन जाते, नवीन नवीन लांब लांबच्या गावाला ती नेते. पाणी मी पितो वाफ मी सोडतो गावाला जातो नव्या नव्या. दुसऱ्या कडव्यामध्ये तिने सांगितलं आहे की पाणी मी पितो, कारण रेल्वे काय असते की रेल्वे पाणी पाण्यावर चालते, पाण्याचा वापर त्यामध्ये जास्त केला जातो, त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल वापरलं जात नाही, पाणी टाकलं जातं, वाफ तो सोडतो. तुम्ही कधीही पाहिलं असेल तर जे इंजिन समोरच असतं त्याच्यावरती एक चिमणी असते आणि ती वाफ सतत सोडत असते आणि आपल्याला ती गावाला नेत असते. तिसऱ्या कडव्यामध्ये ते सांगते की कोळसा मी खातो धूर मी सोडतो. इंजिन दादा कशावर चालतो? कोळशावर चालतो. कोळसा सतत त्या इंजिनमध्ये टाकावा लागतो तेव्हा रेल्वे चालू असते आणि कोळसा रेल्वेमध्ये टाकला जातो, इंजिनमध्ये टाकला जातो म्हणून धूर निघतो. कारण आपण जेव्हा चूल पेटवतो तेव्हा त्याच्या लाकडापासून कोळसा तयार होतो, तसंच धूर निघतो, तोच धूर आपल्या इंजिन दादाच्या डब्यामधून सुद्धा निघतो. हिरवे निशान बघतो चालायला लागतो गावाला जातो नव्या नव्या. इंजिन दादा केव्हा चालतो पटरीवरून? जेव्हा त्याला समोरचा मनुष्य हिरवा झेंडा दाखवतो. शिटी मी फुंकतो गर्दी हटवतो गावाला जातो नव्या नव्या. बघा, जेव्हा रेल्वे सुरू होते तेव्हा भू अशी शिटी वाजते. जेव्हा शिटी वाजते तो काय करतो की गर्दी हटवल्या जाते, म्हणजे जी लोक पटरीवरून इकडून तिकडे जरी जात असतील तर ते शिट्टी जशी वाजते, जसा तो ट्रेनचा भोंगा वाजतो, तसंच लोक त्या पटरीच्या लांब होतात. इंजिन दादा काय करतात तर शेवट इंजिन दादा सांगतो की लाल निशान बघतो उभा मी राहतो. इंजिन दादा ज्याप्रमाणे हिरवा झेंडा बघून थांबतो त्याचप्रकारे लाल निशान, हिरवा झेंडा बघून जसा तो चालायला लागतो त्याचप्रकारे लाल निशान बघितल्यावर इंजिन दादा थांबायला उभा राहतो. ज्या स्टेशनला लाल निशान जसं दिसेल तसंच इंजिन दादा थांबतो आणि पुढे तो गावाला जातो नव्या नव्या. याप्रकारे इंजिन दादा तुम्हाला किती पद्धतीने तुम्हाला इंजिन दादा शिकायला भेटलेला आहे, तो कस काय खातो, काय पितो, तो कधी चालतो, कधी थांबतो, या सगळ्या गोष्टी या कवितेमध्ये दिलेल्या आहे. तुम्ही ही कविता वाचा आणि परत एकदा मजेशीर चाल लावून म्हणून बघा. पुढील कविता पुढील पाठात. धन्यवाद.